आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी 1,886 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। मार्चमध्ये मालवाहनाच्या कार्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा महसूल निर्मितीचा विक्रम। नागपूरच्या आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात बनणार केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र महानगरपालिका आयुक्तांनी केली जागेची पाहणी। आणि अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उद्या वादळी पर्जन्यमानासह अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। भारतीय रिझर्व्ह बँकेशी सामान्य नागरिकांचा थेट संबंध येत नसला तरी त्यांच्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या स्थापना दिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या। डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्वपूर्ण भूमिका निभावली, असं त्या म्हणाल्या।
The RBI has played a key role in making India a global leader in digital payments by continuously modernizing the country's payment instrument infrastructure. It has ensured that digital transactions are not only seamless and efficient but also secure.
प्रचंड गरिबीपासून ते जगातल्या महत्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारताचा संपूर्ण प्रवास रिझर्व्ह बँकेनं बघितला आहे। फसवणुकीच्या वाढत्या घटना, सायबर धोके यांचा सामना रिझर्व्ह बँक तत्परतेनं करत असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष माय स्टॅम्पचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी झालं। बदलतं तंत्रज्ञान आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यपूर्ण नेतृत्व आणि दूरदृष्टीची अपेक्षा देशाला आहे, असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले। देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्वपूर्ण असून आर्थिक समावेशन, ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे, अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली। राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। नक्षलवाद मुक्त भारत घडवण्याच्या दृष्टीनं सरकारनं मोठी प्रगती केली असून नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या 12 वरून 6 झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। नक्षलविरोधात कठोर कारवाई करत एक सशक्त, सुशिक्षित, सुरक्षित आणि समृद्ध भारत घडवणं आणि देशाचा सर्व व्यापक विकास करणं यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। पुढच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत देशात नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निश्चय असल्याचंही शहा यांनी संदेशात म्हटलं आहे।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
मुंबईत होणाऱ्या वेव्स परिषदेच्या दरम्यान वेव्स बाजारांचंही आयोजन केलं जाणार आहे। यात चित्रपट, टीव्ही, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार आहेत। यात भागीदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल। त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार विक्रेते यांच्यात बैठका, आंतरदेशीय भागीदारी यासाठी व्यवस्था उपलब्ध असेल। www.wavesbazaar.com या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे। गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी 1,886 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। यातील 943.025 कोटी इतकी 50% रक्कम राज्य सरकार देणार आहे। याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज आणि विशिष्ट औद्योगिक कौन खनिज व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिज कर्म प्राधिकरण व्यवस्थापन करण्यासाठीच्या प्रारूप अधिनियमास देखील मान्यता देण्यात आली आहे। अजनी नागपूर इथल्या देवनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जागेवरील क्रीडांगणाचं आरक्षण रहिवाशी करण्याचा निर्णय देखील आज घेण्यात आला। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं गेल्या महिन्यात अर्थात मार्चमध्ये मालवाहनाच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली असून यातून महसूल निर्मितीचा एक नवीन विक्रम नोंदवला आहे. विभागाने मार्च महिन्यात 465.18 कोटी रुपयांचं मालवाहतुकीची कमाई केली असून यात 1185 रोख लोट करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विभागाची एकूण मालवाहतूक कमाई 4733.22 कोटी इतकी आहे. आर्थिक वर्षात सर्वाधिक सिमेंटचे वाहन करण्यात आले. एसएससी सिमेंट स्लायडिंग घुगुस इथं 442 रेक आणि रिलायन्स सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड मुकुटवन इथं 386 रेक या दरम्यान पोहोचवण्यात आले आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे आयसोलेशन हॉस्पिटल परिसरामध्ये केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र साकारले जाणार आहे. या प्रस्तावित कार्यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज इमामवाडा इथल्या आयसोलेशन हॉस्पिटल परिसराची पाहणी केली आणि आवश्यक सूचना नोंदविल्या. मनपा आयुक्तांनी आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात प्रस्तावित औषधी साठवणूक केंद्राच्या इमारतीसंदर्भात माहिती जाणून घेतली. येथील 15,000 वर्गफूट जागेमध्ये केंद्रीय औषध साठवणूक केंद्र तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्रामधून मनपाचे सर्व रुग्णालय तसेच सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य वर्धिनी केंद्र येथे औषधांचा पुरवठा करण्यात येईल. सदर प्रस्तावित इमारतीमध्ये महत्वाच्या बैठकीसाठी सभागृह तसेच कार्यालय देखील तयार केले जाणार असल्याची माहिती यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलुकर यांनी आयुक्तांना दिली. विदर्भात उद्या अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यांमध्ये जसं वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला बुलडाणा आणि वाशिम या ठिकाणी सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तत्पूर्वी आज देखील भंडारा आणि गोंदिया जिल्हा वगळता विदर्भाच्या उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. नागपुरात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात आज 42° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 39.9° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. मध्यप्रदेशमधून भंडारा जिल्ह्यात अवैधरित्या तंबाखू गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी गुटखा जप्त करून याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला देण्यात आली. अखेर कोर्टाच्या आदेशानुसार 2 लाखांचा तंबाखू गुटखा सिहोरा पोलिसांनी जाळून नष्ट केला. वक्फ सुधारणा विधेयकाचं उद्दिष्ट कोणाची संपत्ती जप्त करणं हे नसून न्याय देणं आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. आज संसद भवनाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतीत विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे काँग्रेस खासदार उज्ज्वल रामन यांनी हे विधेयक घाईगाळबळीनं पारित न करता यावर विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण झालेली पाहायला मिळाली. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300 अधिक अंकांनी घसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध कर आणि शुल्क लावण्याच्या घोषणा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच जागतिक पातळीवर इंधन तेलाचा दर वाढत असल्यानं त्याचा एकंदर परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत असल्याचं बाजार वर्तुळात बोललं जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. वळसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी 1,886 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. मार्चमध्ये मालवाहनाच्या कार्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा महसूल निर्मितीचा विक्रम. नागपूरच्या आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात बनणार केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र. महानगरपालिका आयुक्तांनी केली जागेची पाहणी. आणि अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उद्या वादळी पर्जन्यमानासह अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.